श्री गणेशाय नमः। अध्यात्म रामायण किष्किंधाकांड सप्तम सर्ग वानरांचे प्रायोपवेशन आणि संपातीची भेट। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, नंतर त्या वनात सीतेचा शोध करताना थकून गेलेले वानर सीतेचा शोध न लागल्याने दुःखी झाले। तेव्हा झाडावर बसून ते विचार करू लागले। त्यावेळी वानरश्रेष्ठ अंगद काही वानरांना म्हणाला, सीतेच्या शोधासाठी आपण गिरिकंदरामध्ये फिरत असताना नक्कीच एक महिना होऊन गेला असणार। आपल्याला सीता सापडली नाही, साहजिकच राजाची आज्ञा आपल्याकडून पाळली गेली नाही। तेव्हा आता जर आपण किष्किंधा नगरीत परत गेलो तर सुग्रीव आपणास नक्कीच ठार करतील। विशेषतः त्याच्या वाली या शत्रूचा पुत्र असणाऱ्या मला तो या निमित्ताने निश्चितच ठार करेल। माझ्याबद्दल त्याला प्रेम का बरे वाटावे? माझे रक्षण तर श्रीरामानेच केलेले आहे। आता श्रीरामांचे कार्य मी केले नाही तेव्हा मला ठार करण्यास त्या दुरात्म्या सुग्रीवाला खरोखर हे आयते निमित्त मिळेल। तो पापी मनाचा सुग्रीव हा आईप्रमाणे असणाऱ्या आपल्या भावाच्या भारेचा उपभोग घेत आहे। म्हणून हे वानरश्रेष्ठानो, मी आता त्याच्याजवळ जाणार नाही। तेव्हा येथेच कशाही रीतीने मृत्यू ओढवून घेऊन मी माझ्या जीवितांचा त्याग करेन। त्याच्या डोळ्यात अश्रू आले। अंगदाला पाहून काही श्रेष्ठ वानर व्यथित झाले। त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले आणि मग ते युवराज अंगदाला म्हणाले, तू येथे का बरे शोक करीत आहेस? आम्ही सर्वजण तुझ्या प्राणांचे रक्षण करू। आपण सारेच येथे गुहेत निर्भयपणे राहूया। या गुहेत जे नगर आहे ते सर्व भोगसामग्रीने भरलेले असून ते देवांच्या अमरावती नगरीप्रमाणे आहे। परस्परांशी हळूहळू बोलणाऱ्या त्या वानरांचे हे वचन नीती जाणणाऱ्या हनुमानाने ऐकले तेव्हा अंगदाला दृढ आलिंगन देऊन त्याने म्हटले, तू असा विचार का करीत नाहीस बरे? वाईट विचार करणेही तुला शोभत नाही, कारण तू तारेचा अतिशय लाडका पुत्र आहेस आणि म्हणून तू राजा सुग्रीवालासुद्धा अतिशय प्रिय आहेस आणि श्रीरामांची तुझ्यावरील प्रीती ही त्यांच्या लक्षणावरील प्रेमापेक्षाही अधिक असून ती वाढत आहे। म्हणून तुला श्री राघवाकडून भीती नाही आणि विशेषतः राजा सुग्रीवाकडून तुला मुळीच भीती नाही। तसेच बाळा अंगदा, मी तुझे हित करण्यास सतत तत्पर आहे, म्हणून तू अन्य कशाचाही विचार करू नकोस। तसेच येथे राहणे ही गुहा अभेद्य असल्याने निर्भय आहे। असे जे काही वानर म्हणतात ते योग्य नाही, कारण या तिन्ही जगात असे काय आहे की जे श्रीरामांच्या बाणांना अभेद्य आहे? आणखी असे की हे वानरश्रेष्ठा, हे जे वानर तुला चुकीचा सल्ला देत आहेत ते वानर स्वतःचे पुत्र पत्नी इत्यादींचा त्याग करून तुझ्याबरोबर कसे बरे राहतील? बाळा, आणखी अत्यंत गुप्त असे एक रहस्य मी तुला सांगतो, ते तू ऐक। राम हे सामान्य मनुष्य नाही, तर ते साक्षात अविनाशी असे परमेश्वर नारायण आहेत। सीता ही सर्व लोकांना मोहित करणारी भगवती माया आहे आणि लक्ष्मण म्हणजे सर्व जगाला आधार देणारा साक्षात नागराज शेष आहे। ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे हे सर्व राक्षस समुदायांचा नाश करण्यासाठी माया मनुष्य रूपाने जन्माला आले। त्यातील प्रत्येकजण तिन्ही लोकांचे रक्षण करण्यास समर्थ आहे। वैकुंठात वास करणाऱ्या विष्णूचे आपण सर्व वानरगण पार्श्वद आहोत। परमात्मा हा स्वतःच्या इच्छेने मानवी रूपात आला आहे, तेव्हा त्याच्याच मायेने आपण सर्वजण वानर रूपाने जन्माला आलो। पूर्वी आपण जगाच्या स्वामीची तपस्येद्वारे आराधना केली होती तेव्हा त्यानेच आपणावर अनुग्रह केल्यामुळे आपण त्याचे पार्श्वद झालेलो आहोत। तेव्हा आत्तासुद्धा मायेच्या प्रेरणेनुसार त्या विष्णूचीच सेवा करूनच शेवटी आपण वैकुंठात जाऊन सुखाने राहणार आहोत। अशा प्रकारे अंगदाचे सांत्वन करून ते सर्व वानर विंध्य नावाच्या महापर्वतावर गेले। त्यानंतर सावकाशपणे जानकीचा शोध घेत ते वानर दक्षिण समुद्राच्या तीरावरील महेंद्र नावाच्या पर्वताच्या पवित्र पायथ्याशी येऊन पोहोचले। तेथे पार करण्यास कठीण अथांग आणि भीतीदायक समुद्र पाहून ते सर्व वानर भयाने ग्रस्त झाले। आता आपण काय करायचे असे परस्पराशी बोलत ते सर्वजण चिंताग्रस्त होऊन समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन राहिले। मग अंगद इत्यादी महाबलवान वानर परस्पराशी विचारविनिमय करू लागले, अहो सीतेच्या शोधासाठी वनात हिंडता हिंडता त्या गुहेतच एक महिना निघून गेला। आजपर्यंत आपणास रावणही दिसला नाही आणि जनककन्या सीतासुद्धा आपणास दिसली नाही। सुग्रीव हा भयंकर शिक्षा देणार आहे, तो आपणास ठार करेल यात संदेह नाही, तेव्हा सुग्रीवाकडून वध करून घेण्यापेक्षा आपण प्रायोपवेशन करून मरण जाणे हे अधिक श्रेयस्कर आहे. अशा प्रकारे प्रायोपवेशन करण्याचा निश्चय करून सगळीकडे दर्भ पसरून मरून जाण्याचा निश्चय करून ते सर्व वानर तेथे बसून राहिले. दरम्यानच्या काळात महेंद्र पर्वताच्या एका गुहेतून बाहेर पडून एक पर्वतप्राय शरीराचे गिधाड हळूहळू तेथे आले. श्रेष्ठ वानर प्रायोपवेशनात बसले ते पाहून ते गिधाड हळू आवाजात म्हणू लागले, आज मला पुष्कळ भक्ष्य प्राप्त झाले. आता रोज या सर्वांना एक एक करून मी खाईन. ते गिधाडाचे वचन ऐकल्यावर त्या वानरांची मने भीतीने ग्रस्त झाली. ते वानर आपापसात बोलू लागले, हे गिधाड आम्हा सर्वांना खाऊन टाकेल यात संशय नाही. हे वानर प्रमुखानं, आपण श्रीरामांचे कोणतेही कार्य केले नाही, तसेच सुग्रीवाचेही काही कार्य आपण केले नाही आणि आपलेही हित आपण साधले नाही. आता मात्र या गिधाडाकडून फुकटच आपण मारले जाऊ आणि यमसदनात जाऊ. अहो, तो जटायू किती बुद्धिमान आणि धर्मात्मा होता. तो श्रीरामांच्या कार्यासाठी मरण पावला आणि योगीजनांसुद्धा मिळण्यासाठी कठीण असा मोक्ष त्या शत्रूचे दमन करणाऱ्या जटायूला मिळाला. त्यावेळी वानराने उच्चारलेली ती वाक्य ऐकून संपाती म्हणाला, हे वानरश्रेष्ठानो, माझ्या कानांना अमृताप्रमाणे वाटणारे माझ्या भावाचे जटायू हे नाव आत्ता परस्पराशी बोलताना उच्चारणारे तुम्ही कोण आहात? माझ्यापासून कोणतेही भय न बाळगता तुम्ही हकीकत सांगा. तेव्हा श्रीमान अंगद उठला आणि त्या गिधाडाजवळ जाऊन म्हणाला, राजा दशरथांचे पुत्र श्रीमान श्रीराम हे लक्ष्मणासह आणि सीता या पत्नीसह घोर वनामध्ये फिरत होते. त्यावेळी त्यांची साध्वी सीता ही दुरात्म्या रावणाने हरण करून नेली. राम आणि लक्ष्मण हे दोघेही मृगयेसाठी गेले असताना बळजबरीने रावणाने तिला पळवले. तेव्हा ती हे रामा असा आक्रोश करीत होती. तेव्हा तिचा आक्रोश ऐकून प्रतापी पक्षीराज असा जटायू नावाच्या गिधाडाने श्रीरामासाठी रावणाबरोबर फार घनघोर युद्ध केले, परंतु तो महाबलवान वीर रावणाकडून मारला गेला. नंतर स्वतः श्रीरामाने त्याचा दहन संस्कार केला. तो तत्काळ श्रीरामामध्ये लीन झाला. त्याने सायुज्य मुक्ती मिळवली. त्यानंतर श्रीराम सुग्रीवाजवळ आले आणि त्याने अग्नीला साक्षी ठेवून सुग्रीवाशी मैत्री केली. पुढे सुग्रीवाच्या प्रेरणेने महाबळी श्रीरामाने जिंकण्यास अत्यंत कठीण असणाऱ्या वालीला ठार करून सुग्रीवाला वानरांचे राज्य दिले. नंतर महाबलवान सुग्रीवाने सीतेचा शोध करण्यासाठी आम्हा महापराक्रमी वानरांच्या समूहांना पाठवले आहे. सुग्रीवाने आम्हाला सांगितले की एक महिन्याच्या आत तुम्ही सर्व परत या, तसे न घडल्यास मी तुमचे प्राण हरण करेन. सुग्रीवाच्या अशा आज्ञेने आम्ही वनात हिंडत असता एका गुहेत गेलो. एक महिना निघून गेला आणि आम्हाला सीतेचा किंवा रावणाचा काहीच पत्ता लागले नाही. म्हणून या खाऱ्या समुद्राच्या तीरावर आम्ही प्रायोपवेशन करून मरून जाण्यास बसलो आहोत. हे गृध्र पक्षा, सुलक्षणे सीतेबद्दल तुला काही माहिती असल्यास ती तू आम्हाला सांग. अंगदाचे वचन ऐकून संपातीचे मन संतुष्ट झाले. तो म्हणाला, हे वानश्रेष्ठानो, जटायू हा माझा फार लाडका भाऊ होता. हजारो वर्षांनी मला आज भावाची वार्ता ऐकावयास मिळाली. हे वानश्रेष्ठ हो, मी तुम्हाला माहिती देऊन तोंडी सहाय्य करेन. पण तत्पूर्वी आधी माझ्या बंधूला जलांजली देण्यासाठी मला तुम्ही पाण्याजवळ न्या. त्यानंतर तुमच्या कार्यसिद्धीसाठी जे कल्याणकारक असेल ते सर्व मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, असे म्हणून त्या वानराने संपाची पक्षाला समुद्राच्या तीरावर नेले. तेथे त्याने समुद्राच्या पाण्यात स्नान केले आणि मग भावाला जलांजली दिली. त्यानंतर श्रेष्ठ वानराने त्याला पुन्हा त्याच्या पूर्वीच्या स्थानी नेले. तेथे तो व्यवस्थित बसला आणि वानरांना आनंदित करीत सांगू लागला, त्रिकुट नावाच्या पर्वताच्या माथ्यावर लंका नावाची नगरी आहे. तेथे राक्षसणीच्या पहाऱ्यात सीता अशोकवनात राहत आहे. येथून 100 युने अंतरावर समुद्रामध्ये ती लंका आहे. तरी ती सीता मला इथून दिसत आहे. तुम्ही यात शंका बाळगू नका. मी गिधाड असल्याने मला दूरवरचे दिसणारी दृष्टी आहे, म्हणून याबाबतीत शंका घेणे योग्य नाही. तुमच्यापैकी जो कोणी शतयोजने विस्तीर्ण असा हा समुद्र ओलांडून जाईल तोच निश्चितपणे जानकीची भेट घेऊन पुन्हा परत येईल. माझ्या भावाचा वध करणाऱ्या त्या दुरात्म्या रावणाला मी एकट्यानेच ठार करण्यास उत्सुक आहे, परंतु काय करू, मला पंख नाहीत. हे वानरानं, तुम्ही अतिशय प्रयत्नपूर्वक समुद्र ओलांडण्याचा प्रयत्न करा, तेव्हा रघुश्रेष्ठ राम राक्षसराज रावणाला ठार करू शकतील. शंभर योजने विस्तार असणाऱ्या समुद्राचे उल्लंघन करून लंकेत प्रवेश करायचा आणि विदेह राजकन्या सीतेला भेटून व तिच्याशी बोलून नंतर पुन्हा समुद्र ओलांडून परत येण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे याचा तुम्ही विचार करा. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे किष्किंधाकांडे सप्तम सर्ग समाप्त.